प्रभु पदा जय प्रभु पदा श्री श्री राधा वृंदावन बिहारी जी की श्री श्री राधा वन बिहारी जी की श्री श्री गौरांग महाप्रभु की श्री वृंदावन धाम की गोवर्धन इको विलेज की श्रील प्रभुपाद की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तो आजच्या या 21 ऑक्टोबरच्या रविवारी तुम्हा सर्वांचं गोवर्धन कृषी वाणिज्य क्षेत्र याच्यामध्ये स्वागत आहे। ही पहिली आणि आगळी वेगळी अशी आपली सहल आहे। ॲक्च्युली सहल म्हणण्यापेक्षा तीर्थयात्रा जास्त आहे आणि सहल कमी आहे। तुम्हाला तीर्थयात्रा आणि सहलमधला फरक माहिती आहे का? कोणाला माहिती आहे तीर्थयात्रा आणि सहल यातला फरक काय? सहल म्हणजे निसर्गरम्य असंही म्हणतात, पण सहल म्हणजे स्वतःचा आनंद ज्या ठिकाणी केंद्रस्थानी असतो ती सहल। स्वतः करता, स्वतःच्या मजे करता, स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवून जी आपण फिरती करतो त्याला सहल असं म्हणतात। आणि तीच माणसं जेव्हा एकत्र येऊन भगवंताच्या लीलेच्या ठिकाणी जातात आणि भगवंताचा आश्रय घेण्याकरता म्हणून जातात, भगवंताच्या लीला ऐकण्याकरता म्हणून जातात, भगवंताच्या सेवेकरता जातात, ज्या ठिकाणी सर्व गोष्टींमध्ये सर्व गतिविधीमध्ये कार्यांमध्ये भगवंतच केंद्रस्थानी आहेत, त्या म्हणजे सफरीला तीर्थयात्रा असं म्हणतात। आणखीन एक गंमत अशी आहे की तीर्थ आणि धाम याच्यामध्ये काय फरक आहे? याच्यात पण फरक आहे। धाम म्हणजे भगवंताचं मूळ स्थान, म्हणजे भगवंताचं घर ज्या ठिकाणी भगवंत स्वतः राहतात, कायम राहतात। म्हणजे अयोध्या हे रामाचं धाम आहे, वृंदावन हे श्रीकृष्णाचं धाम आहे, द्वारका हे कृष्णाचं धाम आहे। आणि तीर्थ म्हणजे काय? की धामाच्या ठिकाणी होऊन ठिकाणाहून भगवंत बाहेर निघतात आणि कुठे कुठे जाऊन लीला करतात। म्हणजे ते अयोध्येतून निघाले, दंडकारण्यात गेले, चित्रकूटला गेले, चित्रकूट तीर्थ आहे, आणि तिकडून दंडकारण्यामध्ये नाशिकमध्ये गेले, तिकडून त्यांनी शूर्पणखेचे नाक कापलं, त्याच्यानंतर ते लंकेला गेले, तिकडे रावणाचा वध केला वगैरे वगैरे। तर आपलं स्वतःचं घर सोडून जेव्हा भगवंत इतर ठिकाणी जाऊन लीला करतात त्या ठिकाणाला तीर्थस्थान असं म्हणतात। आणि ज्या ठिकाणी भगवंत आपलं घर म्हणून चिरंतन निवास करतात त्या ठिकाणाला धाम असं म्हणतात। पंढरपूर हे पण धाम आहे, कारण ते विठ्ठलाचं चिरंतन स्थान आहे। गोपाळपूर हे तीर्थ आहे, कारण तिकडून भगवंत जाऊन तिकडे लीला करतात। देवळांदी पण तीर्थ आहे, कारण भगवंत तिकडून पंढरपुरातून देऊला आले तुकारामाला भेटण्याकरता। अशा प्रकारे हे फरक आहे। तर चार प्रकारचे धाम वर्णन केलेले आहेत। एक म्हणजे उत्तरेला बद्रीनाथ, सगळ्यांना माहिती आहे बद्रीनाथ कुठे आहे? ते हिमालयामध्ये आहे, तिकडे बद्री विशाल महाराज भगवंत विष्णू निवास करतात। मग तुम्ही असे या पूर्वेला, पूर्वेला काय आहे? जगन्नाथपुरी धाम, तिकडे जगन्नाथ भगवान या कृष्ण भगवान जगन्नाथाच्या रूपात तिथे निवास करतात। तर तिकडे तुम्ही दक्षिणेला या, तिकडे कोण आहे? रंगनाथ, श्रीरंगक्षेत्र रंगनाथ भगवान निवास करतात. आणि मग तुम्ही अशी वरती या पश्चिम पश्चिमेला, तिकडे द्वारका आहे. हे चार धाम आहेत. वर जे आहेत ते चार धाम नाही आहेत, त्यातलं एकच धाम आहे, बाकी सगळे तीर्थ आहेत. यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ हे तीर्थस्थान आहे. त्या ठिकाणी विष्णूचं निवासस्थान आहे, त्यालाच धाम म्हणतात. एकच स्थान विष्णूचं आहे, ते म्हणजे बद्रीनाथ. पण चार धाम आपण जे म्हणतो ते बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, श्रीरंगनाथ आणि द्वारका, हे चार धाम. त्या चारही धामामध्ये आणि वृंदावनामध्ये फरक आहे. ते म्हणजे त्या चारही धामामध्ये भगवंत भगवंत म्हणून निवास करतात. मी भगवंत आहे. इथं आपले कसे प्रधानमंत्री अनेक ठिकाणी फिरतात, प्रधानमंत्री म्हणून फिरतात, पण घरी गेले की कोणाचा तरी भाऊ बहीण, कोणाची पत्नी, कोणाचा पती, पुत्राचा पुत्र, ह्या भावनेमध्ये घरात फिरतात. तर वृंदावन हे भगवंताचं घर आहे आणि वृंदावनमध्ये भगवंत कधीही भगवान ह्या स्वरूपात राहत नाहीत. कोणाचं तरी मूल, कोणाचं तरी मित्र, सवंगडी, कोणाचा प्रियकर, अशा अलग रूपामध्ये राहतात, पण भगवंत म्हणून राहत नाहीत. वृंदावनामध्ये भगवंत पायात चप्पल नाही घालत, बाकी सर्व ठिकाणी त्यांच्या पायामध्ये अतिशय उत्कृष्ट ऐश्वर्यसंपन्न चप्पल किंवा बूट असतात, पादत्राण असतं. वृंदावनाचं अनेक खूप अनेक विशेषता आहे. वृंदावनामध्ये भगवंत चोर म्हणून काम करतात, है ना, चोर म्हणून. त्यांची ख्याती काय आहे? माखन चोर. आपण बद्रीनाथमध्ये म्हणत नाही बद्रीनाथ माखन चोर असं म्हणत नाही, पण वृंदावनमध्ये माखन चोर आहे. मध्यरात्री अनेक स्त्रियांवरून नृत्य करतात, कधी गोवर्धन धारण करतात, कधी काय काय करतात, कधी माती खातात, असं भगवंतांनी कधी केलेलं नाही आहे. तेव्हा वृंदावन हे त्यांनी आपलं भगवंतपण जे आहे ते सोडून जे काही कार्य केलं ते धाम वृंदावन आहे, आणि ते सर्वोच्च आहे. म्हणजे भगवंताला जर तपस्या करायची इच्छा झाली ना, तर भगवंत जातात हिमालयामध्ये, नरनारायण पर्वताच्या रूपामध्ये तपस्या करतात बद्रीनाथमध्ये. त्यांना खायची इच्छा झाली त्या भोजन करायची जगन्नाथपुरी, 56 भोग रोज. आणि झोप आली तर रंगनाथ, दक्षिण भारतामध्ये आराम करतात ते. आणि राज्यकारभार, राजनीती, पॉलिटिक्स, ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन करायची इच्छा झाली तर द्वारका. पण हे सर्व करून जेव्हा त्यांना खेळायची इच्छा होते, काहीतरी खेळावं, गुली डंडा, हां, बॉलने खेळावं असं वाटलं की ते वृंदावनामध्ये येतात. हा मनुष्य जेव्हा खेळत असतो त्यावेळी तो कुठचीच टोपी धारण करत नाही, की मी प्रधानमंत्री आहे का अध्यक्ष आहे का प्रेसिडेंट आहे का कोण आहे, काही नाही. सर्व विसरून मनुष्य लहान होऊन तिथे खेळतो, अगदी स्वाभाविक, म्हणजे निसर्गाच्या कसं काय प्राकृतिक दृष्टीने कसं आपला स्वभाव कसा असतो त्याप्रमाणे लहान होऊन भगवंत तिथे खेळतात. तिथे भगवंताची खेलनभूमी आहे. तर ती खेलनभूमी जी भगवंताची आहे ती मथुरेमध्ये आहे. मथुरा कुठे आहे? उत्तर प्रदेशामध्ये. उत्तर प्रदेशामध्ये मथुरा मंडल आहे, ज्या ठिकाणी भगवंतांनी आपलं जे वरचं दिव्य धाम जे आहे ते पृथ्वीवरती प्रकट केलेलं आहे. हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. हे धाम जे आहे ते दिव्य धाम आहे, जे भगवंतांनी तिकडून आपल्या पृथ्वीवरती प्रकट केलं आहे. एका विमानाच्या स्वरूपात ते पृथ्वीवरती विराजमान आहे. पृथ्वीवर आहे, पृथ्वीवर नाही पण आहे. विमान कसं असतं? चाकं पृथ्वीवर असतात, पण विमान कुठे असतं? वर असतं, बघितलं ना तुम्ही. तसं हे विमानाच्या रूपामध्ये वृंदावन धाम पृथ्वीवरती विराजमान आहे. आणि त्या धामामध्ये यमुना आहे, गोवर्धन आहे, 108 वनं आहे, त्यामध्ये 12 अतिशय प्रिय वन आहेत. त्या 12 वृंदावन अतिशय प्रिय आहे. वृंदावन हे पूर्ण धामाचं पण नाव आहे आणि वृंदावन नावाचं एक छोटं वन पण त्याच्यामध्ये आहे. दोन्ही गोष्टी त्यामध्ये आहेत. 84 कोस भूमी आहे पूर्ण. 84 कोस म्हणजे किती? 168 वर्ग मैल. 168 वर्ग मैल एवढी मोठी एरिया आहे. त्या एरियामध्ये 108 वनं आहे, त्यामध्ये 12 वनं भगवंताला अतिशय प्रिय आहेत. आणि त्या 12 यमुनेच्या उत्तरेला 5 वनं आहेत आणि दक्षिणेला 7 वनं आहेत. आणि त्या दक्षिणेतल्या वनांमध्ये जे वृंदावन आहे ते 20 कोसाचं आहे, 20 क्रोश. ते भगवंताला अतिशय प्रिय आहे आणि त्या वृंदावनामध्ये गोवर्धन आणि यमुना विराजमान आहेत आणि बाकीची काम्यवन, भद्रवन, बेलवन, भांडीरवन अशी अनेक वनं आहेत ज्यामध्ये भगवंतांनी विविध प्रकारच्या लीला केल्या. तर ते उत्तर प्रदेशामध्ये आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, काही लोक केरळमध्ये आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत, त्यांना माहीत पण नाही कुठे वृंदावन आहे. त्यांना वाटतं वृंदावन म्हणजे वृंदावन गार्डन, जे आपल्या बेंगलोरमध्ये आहे ना, ते वृंदावन म्हैसूरमध्ये आहे. त्यांना वाटतं की अरे मी वृंदावन जाके आहे, मतलब वो गार्डन में जाके आहे. पण मूळ वृंदावन जे आहे ते उत्तर प्रदेशामध्ये आहे. भारतामध्ये राहून सुद्धा सगळ्यांनाच वृंदावन माहीत आहे असं नाही. तर आपले प्रभुपाद महाराज जे आहेत त्यांनी हे वृंदावन धाम जे आहे आपल्या प्रवासातून अमेरिका, इंग्लंड अशा देशामध्ये प्रकट केलं. त्यांनी ते वृंदावन जाऊन राहिले, अनेक वर्ष राहिले, पण शेवटी संन्यास घेऊन 3 वर्ष त्यांनी मुक्काम केला राधा दामोदर मंदिरामध्ये. आणि श्रीमद भागवत ह्या ग्रंथाच्या पहिल्या स्कंदाचं 3 खंडामध्ये भाषांतर केलं आणि मग ते घेऊन ते अमेरिकेत गेले. मग त्यांनी आपल्या 12 वर्षाच्या हयातीमध्ये 108 मंदिरं स्थापन केली, 10,000 हून अधिक शिष्य बनवले आणि लाखो पुस्तकं त्यांनी वितरित केली, 80 पुस्तकं लिहिली. त्यांची काय इच्छा होती की हे जे वृंदावन धाम आहे हे सर्वोच्च धाम आहे आणि हे सर्वोच्च धाम जे आहे ते सर्वांना माहीत असावं. त्या सर्वोच्च धामाची जी कृपा आहे, जे रहस्य आहे, ते सर्वसामान्य व्यक्तीला पण कळावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे जिकडे जिकडे गेले त्यांनी तिकडे तिकडे या वृंदावन धामाचा प्रचार केला आणि सगळ्यांच्या मनामध्ये या वृंदावन धामाबद्दल आकर्षण निर्माण केलं. आणि त्यांची इच्छा होती की सर्वांनी आपापले देश, जिथे आहात तुम्ही तिकडे राहा हरकत नाही, पण तिकडे तिकडून तुम्ही वृंदावनामध्ये यायला पाहिजे. आणि भगवंतांनी कुठे कुठे काय काय केलं, से सब स्थाने हेरिबो आम्ही प्रणयी भक्ती संघे, म्हणजे प्रामाणिक भक्तांसोबत जाऊन भगवंतांनी कुठे कुठे काय काय केलं ते लोकांना माहीत व्हावं, ते स्थान त्यांनी पाहावं, त्याचं दर्शन घ्यावं, तिथले लीला ऐकाव्या अशी त्यांची परम इच्छा होती. आणि त्या इच्छेप्रमाणे सगळे पश्चिम जे भक्त जे होते, जितके देशातले 1000 भक्त होते, ते सर्व एक एक करून 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 वृंदावनमध्ये आले आणि त्यांनी ह्या दिव्यधामाचा आस्वाद घेतला, द लीलेंचा आस्वाद घेतला, दर्शनं घेतली, धन्य झाले ते. तरीही प्रभुपादांची अशी इच्छा होती की त्यांचे जितके भक्त होते त्यांच्यापैकी 5% भक्तसुद्धा वृंदावनपर्यंत पोहोचू शकले नाहीत, कारण ते खूप लांब आहे, 10-15 हजार मैल लांब आहे ते. त्यातून विमानाचा प्रवास केला कधी कधी 20 तास एकूण प्रवास असतो विमानाचा, त्याच्यानंतर मग परत तुम्ही ट्रेन, त्याच्यानंतर परत बस, खूप लांब आहे आणि खूप पैसे लागतात त्याला यायला. म्हणून त्यांनी मनात अशी कल्पना आणली की हे वृंदावन झाम जे आहे त्याची प्रतिकृती अलग अलग ठिकाणी बनवावी, पूर्ण वृंदावन प्रकट करणं शक्य नाही, ते दिव्यधाम भगवंताचं आहे, त्याची प्रतिकृती का होईना वेगवेगळ्या ठिकाणी बनवावी. आणि ज्या लोकांना इतकं लांब जाता येत नाही त्यांनी थोड्या प्रमाणात का होईना त्याचा आस्वाद घ्यावा, ते दर्शन घ्यावं, त्याचे अनुभव घ्यावा, ते वृंदावन म्हणजे काय. त्या दृष्टीने त्यांनी पहिला प्रयत्न केला अमेरिकेमध्ये, पिट्सबर्ग या देशा या राज्यामध्ये, आणि तो काही अंशी सफल झाला पण पूर्ण सफल झाला नाही. परंतु त्यांनी तिकडे बऱ्यापैकी प्रयत्न करून वृंदावन धामातली अनेक स्थानं तिथे प्रकट केली, आजही आहे ते. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये आपले आणखीन एक गुरु महाराज आहेत, भृजन प्रभू, त्यांनी आपल्या घरामध्ये काही थोड्या जागेमध्ये मिनी वृंदावन उभं केलेलं आहे. हंगेरी देशामध्ये सुद्धा मिनी वृंदावन उभं केलेलं आहे. आणि आमचे गुरु महाराज जे प्रभुपादांचे शिष्य आहेत, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, त्यांनी आधी दौंड इथे जागा घेतली होती 50 एकर, पण तिकडची नदी जी आहे ती विषारी पाणी घेऊन वाहते. तिकडे अनेक वर्ष निवास केला आम्ही आणि खूप भक्त आजारी पडले, पुन्हा 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 पोटदुखी होऊन आजारी पडले, त्यांचे लिव्हर खराब झाले. मग ती आम्ही जागा सोडून दिली, दौंडची पूर्ण जागा विकून टाकली, गाई बी सगळ्या शिफ्ट केल्या आणि पालघरला येऊन राहिले अनेक दिवस. आपल्याला खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपले जे संचालक आहेत डॉक्टर संखे, त्यांचं गाव इकडून फारच जवळ आहे. आपण उजवीकडे वळलो, त्यांचं गाव डावीकडे मनोरकडून गेलं तर 15 किलोमीटर त्यांचं गाव लागतं, दुकटण. त्या गावामध्ये आपण अनेक वर्ष कॅम्प करत आहोत, म्हणजे 1986 पासून 10 वर्ष आपण तिथे शेकडो कॅम्प केले. आणि ते कॅम्प मुळामध्ये प्रभूजींच्या घरीच व्हायचे, अंगणामध्ये आणि त्यांच्या जागेमध्ये. तर त्या ठिकाणी हे दौंडचं जे काय सामान आहे विकून आण, म्हणजे तिकडे जागा विकली, सामान विकून, गाई बाई जे आहे ते प्रभूजींच्या घरामध्ये त्यांनी स्थापन केलं. आणि अनेक महिने तिथे सगळ्या भक्तांनी निवास केला, ब्रह्मचारी लोक, सगळे गृहस्थ लोक, गाई सामान सगळं, आणि जागा बघत होते. मग त्यांनी ह्या ठिकाणी गालतारे या गावामध्ये, हमरापूर ह्या गावाच्या बाजूला ही जागा घेतली. आता आपल्याकडे या ठिकाणी जवळजवळ 100 एकर जागा आहे. आधी 70 एकर जागा घेतली होती, मग आता हळूहळू वाढत वाढत अजूनही वाढतेच आहे. तर या ठिकाणी मग गुरु महाराजांनी प्रयत्नपूर्वक अतिशय कल्पक आणि अतिशय दिव्य बुद्धी वापरून इथे वृंदावन धाम प्रकट केलं आहे. आता आम्ही 1986 पासून वृंदावनमध्ये फिरतो आहोत. अनंत वेळा, आता किती वेळा गेलो आता गणित पण माहीत नाही, अनंत वेळा गेलो आणि सगळं आम्ही स्थान वृंदावनात पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा हे बघतो, आम्हाला ह्यातून आणि वृंदावनमध्ये काहीच फरक वाटत नाही. 1 तासामध्ये आम्ही पोचतो, तिकडे जायला 20 तास ट्रेनचा प्रवास असतो. इकडे आपण 1-1.25 तासामध्ये आपल्या घरून तिथे पोचतो. आणि 1 दिवसामध्ये तुम्ही संपूर्ण वृंदावन फिरू शकता. त्या वृंदावनमध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला 7 ते 10 दिवसच पुरणार नाहीत संपूर्ण वृंदावन बघायला. महिनाभरही कधी कधी पुरत नाही. अशा लांब 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 म्हणजे 70 किलोमीटर 80 किलोमीटर अशा लांब लांब जागा आहेत. वृंदावनचा जो आवाक आहे ना तो जवळ 100 किलोमीटरचा आहे. दक्षिणमध्ये जे स्थान आहे बलदेवाचं, बलरामांचं, ते दाऊजी, तिथून जे उत्तरेला स्थान आहे आदी बद्री केदार, ते जवळ 100 किलोमीटर आहे. 100-125 किलोमीटर आहे, एवढं लांब आहे. तर ते कधी कधी महिनाभरातसुद्धा पूर्ण होत नाही. सगळं बघून होऊच शकत नाही. आपले लोकनाथ महाराज यात्रा काढतात, पदयात्रा 40 डेज 40 दिवस, तरी ते पूर्ण नाही होऊ शकत. असं हे दिव्य धाम जे आहे ते 25 एकर जागेमध्ये इथे प्रकट झालेलं आहे. त्याची अद्भुत कहाणी आहे. गोवर्धनला दगड कसे मिळाले, कसा गोवर्धन उभा केला, मग यमुना प्रवाहित केली, मग जशी मंदिरं आहेत वृंदावनमध्ये, जशी म्हणजे कशी, त्या मंदिराचा प्रवेशद्वार कुठच्या दिशेला आहे, मूर्ती कुठच्या दिशेला आहेत, कशाप्रकारे वरती आहे, खाली आहे, जमिनीच्या लेवलवरती आहे का ओट्यावरती आहे, अशी प्रत्येक गोष्ट अभ्यास करून हुबेहूब ती 7 मंदिरं जी वृंदावनची आहेत ना ती निर्माण केली आहेत. त्यातलं एक मंदिर टेकडीवरती आहे, ते मंदिर टेकडीवरती बांधलेलं आहे इथे पण. तर ज्यांनी वृंदावन पाहिलेलं आहे त्यांना तुम्हाला बरोबर कळेल की हुबेहूब उभं केलेलं आहे सर्व. याचा उद्देश एकच आहे, याचा उद्देश एकच आहे की लोकांना हिंदी का मराठी मराठी उद्देश एकच आहे की सर्व लोकांना वृंदावनाचा पूर्ण आत्मस्तरावरती अनुभव प्राप्त व्हावा, दिव्य स्तरावरती स्पिरिच्युअल आत्मा के स्तर पर अनुभव मिळणं चाहिए लोगों को. या दृष्टीने हे उभं केलेलं आहे. आता मी गेल्या आठवड्यात इथे होतो, त्याच्या आदल्या आठवड्यात इथे होतो आणि गेल्या महिन्यात पण होतो. आणि जवळजवळ 10 वेळा मी लोकांना यात्रा दिलेली आहे, ही 11वी यात्रा आहे आपली. तर प्रत्येक वेळी जेव्हा मी इथे येतो आणि सांगतो कथा, त्या प्रत्येक वेळी मला त्या ठिकाणी असल्याचा अनुभव इथे प्राप्त होतो. त्यामुळे दिव्यदृष्टीने बघायला गेलं तर ते वृंदावन धाम आणि हे याच्यामध्ये काहीही फरक नाही, केवळ श्रद्धेचा प्रश्न आहे. श्रद्धा असेल तर तेच वृंदावन धाम तुमच्याकरता इथे प्रकट आहे. श्रद्धा नसेल, प्रतिकृती आहेत, त्याच्याप्रमाणे बनवलं आहे असं आपण बघत असू तर ते वृंदावन धाम तुमच्याकरता प्रकट होणार नाही. श्रद्धा असेल तर आपण जसं असं म्हणतात की आपण जर गटाराच्या बाजूला उभे असू आणि तिकडे आपण जर हरिकृष्ण महामंत्र कीर्तन करू तर तिकडेही वैकुंठ प्रकट होतं. यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामी नारदा. भगवंतांनी म्हटलेलं आहे ज्या ठिकाणी माझे भक्त एकत्र येऊन माझं नाव गातात त्याच ठिकाणी मी असतो. आणि भगवंत कुठे असतात, जिथे वैकुंठ असतं तिकडे भगवंत असतात, जिकडे भगवंत आहेत तिथे वैकुंठ असतात. भगवंत आणि वैकुंठ हे अभिन्न गोष्टी आहेत. ज्या ठिकाणी भगवंत आहे तिकडेच वैकुंठ प्रकट होतं. म्हणजे गटार आणि घाणेरड्या जागेत सुद्धा तुम्ही उभं राहिलात आणि तुम्ही नाव घेतलं भगवंताचं आणि एकत्र येऊन कीर्तन केलं तर तिकडेही वैकुंठ प्रकट होतं. तर ज्या ठिकाणी मंदिरं ऑलरेडी बनलेली आहेत त्याच प्रकारची तिथे वैकुंठ का प्रकट नाही होऊ शकत. पण हा श्रद्धेचा विषय आहे. तर आम्हाला याची पूर्ण श्रद्धा आहे, कारण आमच्या मोठ्या महाराजांची इच्छा होती. आमचे प्रत्यक्ष महाराज जे आहेत त्यांनी हे त्यांच्या इच्छेप्रमाणे इथे असा उत्कृष्ट प्रयत्न केलेला आहे. आणि ते आमचे गुरु महाराज आहेत, त्यांनी म्हटलंय की यमुना आहे ते आमच्याकरता यमुना आहे, हा गोवर्धन आहे तो गोवर्धन आहे, ही सात मंदिरं आहे सात मंदिरं, हे मथुरा आहे, हे रावळ आहे, हां हे बरसाना आहे, हे नंदगाव आहे, ते आमच्याकरता बरसाना आहे. गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठे मार्गदर्शक आहेत, कारण त्यांनी साक्षात भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे, साक्षात्कार केला आहे, अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या मुखातून जी वाणी निघते ती शिष्याकरता परमवाणी असते, ब्रह्मवाक्य. त्याच्या पलीकडे सत्य कुठचं नसतं आयुष्यामध्ये. तर हे वृंदावन धाम आहे यात काही शंका नाही आहे. तर आज आपण या वृंदावनाची छोटेखानी परिक्रमा करणार आहोत, चालत चालत असंच हे घेऊन आपण बोलणार आहोत. आणि थोडक्यात थोडक्यात का होईना, अधिकाधिक जागा, पाच पाच मिनटाच्या कथा का होईना, पण अधिकाधिक जागा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ह्या मंदिरामध्ये तुम्ही बघाल तर राधाकृष्णाच्या मूर्ती आहेत. हा सावळ्या रंगाचे कृष्ण आहेत आणि गोऱ्या रंगाची राधाराणी आहे. त्यांचं नाव आहे राधा वृंदावन बिहारी. वृंदावन बिहारी म्हणजे वृंदावनामध्ये जे विहार करतात आपल्या सवंगड्यासोबत, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत प्रेमाने जे गाई चरत चरत विहार करतात, त्यांचं नाव वृंदावन बिहारी. कुठच्याही कथेमध्ये तुम्ही गेलात ना वृंदावनमध्ये, तर ते कथेमध्ये 10-10 मिनिटांनी वृंदावन बिहारी लाल की जय, बरं वृंदावन बिहारी लाल की जय असं म्हणतात. एवढं नाम हे फेमस आहे वृंदावन बिहारी. आणि त्याच्या खाली छोट्या मूर्ती आहेत, त्याचं नाव आहे वन बिहारी. म्हणजे वन म्हणजे फॉरेस्ट, त्यांचा पण अर्थ तोच आहे. त्यांच्या उजवीकडे एक सुंदर गोऱ्या रंगाची मूर्ती आहे, त्यांचं नाव आहे श्री गौरांग महाप्रभू. थोडक्यात त्याचं रहस्य असं आहे की राधाराणीचं श्रीकृष्णावरती इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, ते किती प्रेम आहे आणि कसं कसं आहे ते कृष्णाला पण कळत नाही की त्या प्रेमाची खोली किती आहे, त्या प्रेमाचा विस्तार किती आहे, ते किती गहन प्रेम आहे, ते किती दिव्य प्रेम आहे, हे कृष्णाला सर्व काही ठाऊक आहे तरी पण ते ठाऊक नाही आहे. आणि एका ठिकाणी ते बसून एकदा यमुने किनारी बसून डोळे बंद करून राधाराणीचं नाव घेत घेत जप करत बसले होते. कोण कोण बोला ना, कोण? स्वतः भगवंत कृष्ण. आपण कसं करतो हरे कृष्णा असं, भगवंत पण राधे 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 म्हणतात. त्यांचा पण एक जप आहे, आपला पण एक जप आहे, त्यांचा पण एक जप आहे. आपण साधना करतो, भगवंत पण साधना करतात. त्यांच्या साधनेमध्ये ते राधे राधे म्हणतात, त्यांचा मंत्र तो, त्यांची इष्टदैवत राधाराणी. त्यांच्या चरणावरती ध्यान करून मुखातून अतिशय गहऱ्या भावामध्ये ते राधे राधे जप करतात. आणि एकदा असा जप करता करता ते राधामय झाले, त्यांचा सावळा रंग बदलून सुवर्ण रंग झाला. त्यांना माहीत नाही, ते डोळे बंद करून मग्न झाले होते. जेव्हा राधाराणी आणि गोपी तिकडून आल्या ना, त्यांनी पाहिलं की अरे ही कोण व्यक्ती आहे, मोरपंख तर दिसत आहे, पितांबर पण दिसत आहे, सर्व काही दिसत आहे, सर्व काही कृष्णाप्रमाणे दिसत आहे, परंतु रंग मात्र सावळा नाही, हे काय रहस्य आहे? म्हणून खूप कुजबूज कुजबूज केली एकमेकांशी. मग त्यांनी काय केलं, तर काय करावं, कसं करावं, हे तर अजीब व्यक्ती दिसते. म्हणून त्यांनी काय केलं की राधे तू जाऊन बघ जरा कोण आहे व्यक्ती ही. तर राधेने धीर काढून ती गेली जवळ आणि त्या व्यक्तीला स्पर्श केला. जसा स्पर्श केला तसे कृष्ण बाह्य चेतनेमध्ये आले, मग्नतेमधून बाहेर आले, त्यांच्या समाधीतून बाहेर आले. आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांचा गौर सुवर्ण कांतीचा रंग होता ना, तो बदलला आणि पूर्णा सावळा झाला. मग त्यांनी डोळे उघडले, मग त्या राधाराणी विचारलं काय आहे रहस्य, हा काय प्रकार आहे, आम्हाला काय कळलं नाही. तर ते म्हणाले की तुमच्यापासून दूर जाऊन तुमच्या विरहामध्ये मी तुमचंच नाव घेऊन तुमच्यावरच ध्यान करत होतो, तेव्हा माझी ही अवस्था झाली. आणि त्या अवस्थेमध्ये तुमचं वर्ण मला प्राप्त झाला असं तुम्ही मला सांगतायत, मला माहीत नाही, पण तुम्ही मला सांगतायत की तुमचं वर्ण मला प्राप्त झाला, कारण मी राधामय म्हणजे तूच बनलो होतो मी पूर्णपणे. आणि त्या राधामय अवस्थेमध्ये मी इतक्या दिव्य आनंदाचा अनुभव घेतला की आत्ता मला ओढ लागली आहे, तू मला स्पर्श करून ती जी समाधी आहे ती भंग केलीस. मी फार अतिशय उत्कृष्ट आनंदामध्ये होतो, पण तुझा स्पर्श झाला तेव्हा ती समाधी भंग झाली. आता माझी इच्छा आहे की हा आनंद दीर्घकाळ अनुभवायची मला इच्छा आहे, म्हणून मी निश्चय केलेला आहे की हा उतार झाला माझा, पुढच्या युगामध्ये मी स्वतः तुमचा भाव, तुमची भक्ती आणि तुमचं प्रेम हे स्वीकार करून पुन्हा अवतार घेणार आहे. आणि हा जो काही काळाकरता आनंद प्राप्त झाला तो दीर्घकाळाकरता घ्यायची माझी इच्छा आहे, म्हणून मी एक पूर्ण अवतार खर्च करणार आहे. विचार करा तुम्ही, भगवंताचा अवतार होतोच आहे, ऑलरेडी भगवंत पृथ्वीवरतीच आहेत ना, त्यांचा अजून अवतार बाकी आहे, 125 वर्ष पूर्ण वाचित नाही ते, हे 125 वर्षाचा लीला आहे पूर्ण. परंतु त्यांची काय इच्छा आहे की एक पूर्ण अवतार इथे फक्त राधाराणीचं प्रेम जे थोड्या वेळाकरता मिळालं अनुभवायला ते मला 48 वर्ष इथे अनुभवायला मिळालं पाहिजे, असं म्हणून भगवंतांनी त्यांची कृष्ण म्हणून लीला पूर्ण केली 125 वर्ष. द्वारकेतून ते अंतर्धान झाले आणि कलियुगामध्ये 1486 या वर्षी पश्चिम बंगालमध्ये नवद्वीप धाम मायापूरमध्ये जन्म घेतला त्यांनी. त्यांचं नाव काय? गौरांग महाप्रभू. हे जे गौरांग महाप्रभू आहेत ना तुमच्याकडे दिसतात तुम्हाला, ते कृष्णच आहेत, परंतु राधेचा भाव घेऊन ते अवतरलेले आहेत. तर जेव्हा राधाराणीला हे कळलं, म्हणजे कृष्ण सांगितलं राधाराणी की मी पुढच्या जन्मामध्ये असं असं करणार आहे, तर राधा म्हणाले की तुम्ही जेव्हा माझा भाव घेऊन अवतरित व्हाल ना, तुम्ही वेडे व्हाल, वेडे भाव विभोर व्हाल, स्वतःवरचं नियंत्रण तुम्ही हरवून बसाल, तुम्ही दगडामध्ये पडाल, पाण्यात पडाल, झाडातून फांदीवरून खाली पडाल, जखमी व्हाल, मला हे विचार पण सहन होत नाही की तुमची अशी अवस्था होईल की तुम्ही आपल्या स्वतःला जखम करून घ्याल किंवा नुकसान करून घ्याल. म्हणून मी आत्ताच सांगते तुम्हाला, तुम्ही जेव्हा याल तेव्हा माझी कांती जी आहे म्हणजे स्किन आपण त्याला म्हणतो, त्याने तुला मी तुम्हाला मी झाकून टाकीन, म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठेही पडाल तर तुम्हाला जखम होणार नाही. जसा एक कवच, एक कवचाच्या भावनेने मी तुम्हाला आवृत्त करीन, म्हणजे आत पण कृष्णाचा भाव आणि बाहेर पण, आत पण राधाराणीचा भाव आणि बाहेरून पण त्यांचीच कांती, अशा दिव्य स्वरूपामध्ये भगवंतांनी अवतार घेतला 1486 साली. आणि 48 वर्ष ते राहिले तिकडे. पहिले 24 वर्ष राहिले कुठे? नवद्वीप मायापूरमध्ये. पुढची 6 वर्ष त्यांनी भारतात भ्रमण केलं, दक्षिण भारतामध्ये 6 वर्ष. आणि पुढची 18 वर्ष त्यांनी जगन्नाथपुरीमध्ये निवास केला आणि तिकडून भगवंत कृष्णाच्या मूर्तीमध्ये अंतर्धान झाले. ते आपले गौरांग महाप्रभू आहेत. त्यांच्याच कृपेमुळे कृष्ण आणि राधा यांच्यामध्ये काय प्रेम आहे, त्यांची काय भक्ती आहे, याचं रहस्य उलगडलेलं आहे. आणि चैतन्य महाप्रभूंच्या लीला ज्या आहेत त्या अतिशय अगाध आहेत. एक वेळ तुम्हाला कृष्ण भगवंताची लीला काय ते समजेल, पण यांच्या लीला समजणं फार कठीण आहे. कारण जे अति 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 दुर्लभ ज्या वस्तू आहेत त्या सर्व भगवंतांनी सहज 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 उपलब्ध केल्या आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण त्यांचं जे योगदान आहे ते म्हणजे हरे कृष्ण महामंत्र. त्यांनी हरे कृष्ण महामंत्राच्या माध्यमातून रासलीलेमध्ये जो आनंद आहे, दिव्य सर्वोच्च आनंद जो आहे, जो माता यशोदाला पण उपलब्ध नाही, सवंगड्यांना पण उपलब्ध नाही, गायीबैलांना उपलब्ध नाही, कुठच्याच जीवांना उपलब्ध नाही, फक्त केवळ गोपींना उपलब्ध आहे, तो प्रायव्हेट आनंद जो आहे, दिव्य सर्वोच्च आनंद, तो त्यांनी हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सामान्य माणसाकरता योग्य नसताना देखील प्रकट केलेला आहे. पात्रे अपात्रे ना देखीला स्थाने, ना देखीला स्थाने अस्थान, म्हणजे जागा योग्य आहे की ते पाहिलं नाही, माणसं योग्य आहेत ती पण पाहिलं नाही, पात्र अपात्र हे काय भेदभाव नाही केला, सर्व लोकांना त्यांनी तो आनंद वाटलेला आहे हरे कृष्ण महामंत्राच्या माध्यमातून. म्हणून असं म्हटलेलं आहे की चैतन्य महाप्रभूच्या कृपेने तुम्ही आम्ही जेव्हा मन लावून हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनामध्ये जेव्हा आपण सहभाग घेऊ, तेव्हा आपल्याला जो आनंद एकांतामध्ये गोपींनी रात्री अनुभवला शरद पौर्णिमेच्या दिवशी, तो आनंद प्रायव्हेट न राहता तुम्हा आम्हाला पण अनुभवता येऊ शकतो. म्हणून जेव्हा जेव्हा हरिनाम संकीर्तन होतं तेव्हा तेव्हा उत्साहाने भाग घेणं आवश्यक आहे. असं नाही अरे हा गाणारा मनुष्य गायला बरोबर नीट गाता येत नाही, अरे वाजवणारा वाजवता येत नाही, हे कसलं गाण्याने म्हणलं. कोणीही गात असेल आणि कोणीही वाजवत असेल आणि जर 4 लोक एकत्र आले असतील तर त्यामध्ये मन लावून सहभागी होणं, हृदय त्यामध्ये अर्पण करून त्यामध्ये भाग घेणं म्हणजे साक्षात रास लीलेमध्ये प्रवेश करणं आणि तो आनंद अनुभव करणं. तर संक्षेपमध्ये श्री गौरांग महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू दोन्ही एकच व्यक्ती आहेत. त्यांनी स्वतः या अद्भुत रूपामध्ये येऊन आपल्या सर्वांना अतिशय उत्कृष्ट सर्वोच्च आनंदाचा परिचय करून दिला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.